राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे घानाच्या संसदेत संबोधन. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांना भरपाई द्यायला विमा कंपनी बांधील नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध. आणि अँडरसन तेंडुलकर करंडकातल्या दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघ मजबूत स्थितीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज घानाच्या संसदेला संबोधित केलं. घानामधली लोकशाही, गौरव आणि लवचिकता याचा गौरव त्यांनी केला. यावेळी त्यांनी भारताच्या विविधतेचा सन्मानपूर्ण उल्लेख केला.
आज ग्लोबल उठा पटक के हर किसी के लिए चिंता का कारण है. ऐसे में भारत का लोकतंत्र आशा की किरण बना हुआ है. उसी प्रकार से भारत की विकास यात्रा ग्लोबल ग्रोथ को गति देने वाली है. विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र एक ऐसा स्तंभ है जो जितना मजबूत होगा दुनिया को उतना ही सशक्त बनाएगा, वैश्विक स्थिरता बढ़ाने में योगदान करेगा.
जागतिक पटलावर दक्षिणेकडच्या देशांचा आवाज बुलंद करण्यासाठी आवश्यक सुधारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भवितव्य या भारताच्या G20 मधील नाऱ्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शाश्वत जीवनासाठी लाईफ या योजनेचा उल्लेख करत त्यांनी एक जग, एक सूर्य, एक ग्रीड तसंच एक जग, एक आरोग्य यावर भर दिला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत होणाऱ्या चर्चा अनुभवण्यासाठी भारताच्या संसदेत येण्याचं आमंत्रण त्यांनी घानाच्या खासदारांना दिलं. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास याची आवश्यकताही त्यांनी अधोरेखित केली. प्रधानमंत्र्यांना कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या घानाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं आज सन्मानित करण्यात आलं. घानाचा दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोला रवाना झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण सामग्री खरेदी समितीनं आज स्वदेशी बनावटीची 1,00,000 कोटींहून अधिक रकमेच्या संरक्षण सामग्री खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये चिलखती वाहनं, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, पृथ्वीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र आदींचा समावेश आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी संवैधानिक प्रक्रिया राबवून त्याचप्रमाणे नियमित बैठका घेऊन समाजातल्या तळागाळापर्यंत लोकशाही मजबूत केली पाहिजे असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. हरियाणातल्या मनेसार इथं राष्ट्रीय स्तरावरील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांच्या पहिल्या परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. सर्व पात्र मतदात्यांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरीक्षण सुरू असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे. नवी दिल्लीत निर्वाचन सदन इथं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह सुखबीर सिंग सिंधू आणि विवेक जोशी या आयुक्तांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्या तसंच त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाचं काम सुरळीत सुरू असून महत्वाच्या राजकीय पक्षांनी नेमलेले 1,54,000 बूथ स्तरावरचे कार्यकर्ते ही प्रक्रिया पारदर्शक असावी यावर लक्ष ठेवून आहेत असंही निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितलं. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांसाठी विमा कंपनी भरपाई द्यायला बांधील नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्या कुटुंबानं गाडीचा टायर फुटून अपघात झाल्याचा दावा केला होता आणि विमा कंपनीकडे 80,00,000 रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र पोलिसांच्या आरोपपत्रात कुटुंबाच्या प्रमुखानेच बेफिकीरपणे गाडी चालवल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं होतं. कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आहेत. बिगर व्यावसायिक कर्ज घेणाऱ्यांकडून अशा प्रकारचं शुल्क कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थेनं घेऊ नये असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. येत्या आर्थिक वर्षापासून या संदर्भातले दिशानिर्देश लागू होणार आहेत. सरकारी आणि खासगी बँका, सहकारी बँका, गैर बँकिंग वित्तीय संस्था यांना हे दिशानिर्देश लागू होतील. कर्जाचा पूर्ण किंवा अंशतः भरणा केला तरी तसंच कुठल्याही किमान कालावधीच्या अटीशिवाय हे दिशानिर्देश लागू होतील. ज्या कर्जांना हे दिशानिर्देश लागू होणार नाही त्या कर्जांच्या मंजुरी पत्रात याचा स्पष्ट उल्लेख करण्याचे आणि शुल्काची रक्कम लिहिण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरातील त्रिशक्ती प्रवेशद्वारावर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शहा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील छात्र आणि सैन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. टीआरपी अर्थात टेलिव्हिजन रेटिंगसाठी लवकरच स्मार्ट टीव्ही, मोबाईल ऍप आणि अन्य माध्यमातून ऑनलाईन टीव्ही पाहणाऱ्यांचीही मोजणी केली जाणार आहे. सध्या केवळ केबल आणि डीटीएच माध्यमातून टीव्ही पाहणाऱ्यांची मोजणी होते. देशात सध्या 23 कोटींहून अधिक घरात टीव्ही आहेत, मात्र टीआरपीसाठी 58,000 टीव्ही पाहणाऱ्यांचं संरक्षण होते. या संदर्भातले सर्व दिशानिर्देश माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि एका महिन्यात सर्वसामान्यांना त्यावर सूचना नोंदवता येतील. या क्षेत्रात अधिकाधिक संस्थांसाठी दरवाजे खुले करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. टीव्ही क्षेत्रात कुठलेही हितसंबंध नसलेल्या अधिकाधिक कंपन्यांना यात प्रवेश करता येईल. सध्या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल ही एकमेव संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे सध्या अंतराळातल्या प्रयोगशाळेत मेंदू आणि संगणकात थेट संवाद घडवून आणणारी प्रणाली विकसित करण्याचा प्रयोग करत असल्याची माहिती अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं दिली आहे. थॉट्स ओव्हर ग्रॅव्हिटी या संकल्पनेअंतर्गत हा प्रयोग सुरू असल्याचं नासानं म्हटलं आहे. या प्रयोगावर शुक्ला यांच्यासोबत पोलंडचे त्यांचे सहकारी अंतराळवीर स्लावुश हे सुद्धा काम करत आहेत. शुक्ला यांनी सूक्ष्म जलचर प्राणी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत कसा टिकाव धरतात तसंच वजनरहित स्थितीतील स्नायुदुरुस्ती प्रक्रिया समजून घेण्यासंबंधीच्या प्रयोगावरही काम केलं आहे. अमेरिकेनं अतिरिक्त आयात शुल्काच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगितीची मुदत संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये दोन्ही देशांमधल्या प्रस्तावित तात्पुरत्या व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या चर्चेला वेग आला आहे. रोजगार निर्मितीत मोठं योगदान देणाऱ्या कपडे, पादत्राणे आणि चामड्याच्या वस्तूंसारख्या श्रमकेंद्रित वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळावी असा भारताचा प्रयत्न आहे, तर आपल्या कृषी आणि दैनंदिन उत्पादनांसाठी शुल्क सवलत मिळावी असा अमेरिकेचा प्रयत्न सुरू आहे. या दृष्टीनं विशेष सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या भेटीवर असलेल्या भारताच्या वाटाघाटी पथकानं आपला मुक्काम वाढवला आहे. महत्वाचे मतभेद दूर करत 2030 पर्यंत दोन्ही देशांमधला द्विपक्षीय व्यापार दुपटीनं वाढवून 500 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं भारताच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. अँडरसन तेंडुलकर करंडकातल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ 7 गडी गमावून 564 धावांवर खेळत आहे. कर्णधार शुभमन गिलनं 29 चौकार आणि 30 षटकारांच्या बळावर केलेल्या द्विशतकानं यात महत्वाची भूमिका बजावली आहे. या सामन्यात शुभमन गिल यानं सुनील गावस्कर यांचा इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजानं केलेल्या सर्वाधिक 221 धावांचा विक्रम मागे टाकला. 89 धावा करून बाद झालेल्या रवींद्र जडेजा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे घानाच्या संसदेत संबोधन. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांना भरपाई द्यायला विमा कंपनी बांधील नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. कर्जाचा आगाऊ भरणा करणाऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध. आणि अँडरसन तेंडुलकर करंडकातल्या दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघ मजबूत स्थितीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.